बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बालकांसाठी विविध प्रकारच्या योजना सरकारने सुरू केल्या आहेत. किशोरी मुलींसाठी वेगळ्या योजना, किशोर मुलांसाठी वेगळ्या योजना, दलित कुटुंबांसाठी वेगळ्या योजना, जन्म झालेल्या मुलींसाठी वेगळ्या योजना. तुम्ही वेब संकेतस्थळावर जाऊन संपूर्ण माहिती मिळवून घेऊ शकता. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.